लाइट्स कैमरा एक्शन।
हाय, मी तेजस्विनी पंडित आणि तुम्ही ऐकताय अवॉर्ड विनिंग शो लाइट्स कैमरा एक्शन, माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत। आणि तू बहिणीचं जसं मेन्शन केलंस, मला आठवतं माझी बहीण जेव्हा काही चांगले कपडे आणायची मला सगळं तिचं कॉपी करायचं असायचं। तर तुझ्या बहिणीचे आणि तुझ्यामध्ये काय भांडणं व्हायची आणि तू तिच्या कुठल्या गोष्टी ढापल्यात?
मी आणि माझी बहीण खूप कमी वेळाला भांडलोय, म्हणजे आम्ही आता मोठे झाल्यावरती जास्त भांडलोय असं वाटतं मला, कारण लहानपणी आम्ही भांडलोच नाही। एकतर ना आम्ही आमच्या बाबांना खूप घाबरायचो, आमचे बाबा पनिशमेंट डीलर, खूप डेंजर पनिशमेंट द्यायचे।
काय रूल्स होते घरात तुझ्या?
उलट उत्तर द्यायचं नाही। आणि मला ना, मी 2-3 वर्षाची असल्यापासून स्टेअर करायची खूप सवय होती, की मला कोणी काही ओरडलं ना की मी त्यांच्याकडे स्टेअर करायचे, तर माझे बाबा मला त्याच्यावरनं खूप मारायचे, नजर खाली कर, नजर खाली कर। तर मी ते नाहीच ना, स्टेअर करायचं, तर नजर खाली नाही केली तर मग खूप फटके बसायचं। आणि आमच्या दोघींनाही, मला आणि माझ्या बहिणीला डोक्यात मारलं की खूप राग येतो अजूनही।
मलाही खूप टपली, पण
टपली टपली मारली की खूप राग येतो। त्यामुळे माझ्या वडिलांना ते माहिती होतं ऑब्व्हियसली, त्यामुळे आम्ही अशा काही चुका केल्या की आमच्या टपाटप टपल्या बसायच्या डोक्यात आणि राग यायचा ना, त्यामुळे ते गपचूप सहन करायचं आणि डोळ्यातनं असं घळा 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 पाणी फक्त गळायचं। मला आठवतं एकदा मी माझ्या आईला उलट उत्तर दिलेलं, तर माझ्या आईनी मला बेल्टनी मारलेलं आणि माझ्या बाबांनी एकदा मी खोटं बोललेले स्कूलमध्ये, मी ते खोटी डायरीवरती साईन देतात बघ।
तू वडिलांची प्रॉक्सी मारली?
करेक्ट, तर मी बाबांची साईन मारली होती। त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी मला, ड्रम असतो ना पाण्याचा ड्रम, त्याच्यामध्ये पायाला पकडून असं उलट डुबवलं होतं।
वा, म्हणजे फिल्म मध्ये दिसणारे जे काही सीन आहेत ते तुझ्या घरात ऍक्च्युली चालायचे?
हा, म्हणजे हे मी खूप डेंजर शिक्षा अनुभवले। तर पण माझ्या बाबांनी वयाच्या 12व्या वर्षी आम्हाला मारायचं सोडलं, मग ते म्हणाले की मुलगी 12व्या वर्षी मोठी होते, त्याच्यानंतर मी तिला हात नाही लावणार। सो त्यांनी आम्हाला कधीही 12व्या वर्षानंतर हात नाही लावला। बहिणीचं सांगायचं तर हो, मला लहानपणी खूप राग यायचा, कारण तिला सगळं छान छान मिळायचे फ्रॉक्स बिग्स। मला असं वाटायचं की हे काय मला दिला तो फ्रॉक किती थुकरट आहे, तिला किती छान दिलाय तुम्ही, मग मला सेम पाहिजे। आणि दीदी सारखा डिट्टो वेगळ्या कलरचा फ्रॉक फक्त घेऊन येणार, पण मला तसंच पाहिजे। आणि व्हायचं काय, माझा बर्थडे येतो मे मध्ये, 23 मे, विच इज उन्हाळ्याची सुट्टी, आणि तिचा बर्थडे यायचा 12 जुलै, जेव्हा स्कूल चालू असायची। तर माल तिला ना ते सगळं मिळायचं ग, सिव्हिल ड्रेस घालून स्कूलमध्ये जा आणि ते सगळे चॉकलेट्स वाट आणि हे कर, आणि मला हा चान्स नाही मिळायचा सिव्हिल ड्रेस घालण्याचा आणि माझ्या फ्रेंड्सला खुश करण्याचा वगैरे। मग तो राग ना, मग मी म्हटलं की नाही, माझा बर्थडे पण तिच्या बर्थडे बरोबरच सेलिब्रेट करेल।
हट्ट, म्हणजे किती हट्ट करावा अगं माणसाने।
मी स्कूलमध्ये, यू वोंट बिलीव्ह, 12 तारखेला आम्हाला सगळे विचारायचे तुम्ही ट्विन्स आहात का, तुम्ही ट्विन्स आहात का, तुम्ही एकत्र कसे जन्माला आला वगैरे असं। आणि मी त्यांना सांगायचे हो आम्ही ट्विन्स आहोत, कारण खरं कसं बोलणार ना की मला नाही वाटायला मिळत, म्हणून मग मी तिच्यावर सेलिब्रेट करेन। आणि असे आम्ही, पण मी खुश व्हायचे ग ते सगळं केल्यानंतर, कारण मला खूप आवडायचं असं शो बी। हा, आणि एकच दिवस मिळतो ग ज्या दिवशी सिव्हिल ड्रेस घालायला मिळतो,
सेंटर ऑफ अट्रॅक्शन
ऍब्सोल्युटली। आणि मग ते रिटर्न गिफ्ट पण येतात आणि मग तुम्हाला असं खूप लोकांना काय काय वाटतं येतं वगैरे, तर त्यामुळे मी ते सगळं केलंय माझ्या बहिणीचे। पण हे तू म्हणतेस ना बहिणीचे कपडे वगैरे, हे आता उलट झालंय, आता माझी बहीण माझे कपडे ढापते, क्वाईट ऑब्व्हियस, यु नो, आय एम फिलिंग गुड अबाउट इट।
तू म्हणालीस तसं कॉलेज तू करू नाही शकलीस आणि मग तुझा प्रवास सुरू झाला टुवर्ड्स इंडस्ट्री।
मी ना कथकला ऍडमिशन घेतली होती, तिकडे मी 4 वर्ष शिकले, मला अलंकार करायचं होतं। पण तिकडे शिकता शिकता मला मुंबईतनं ऑडिशन्सचे कॉल्स येत होते बरेचसे। मी अगोबाई अरेच्या नावाचा सिनेमा केलेला,
मग तेव्हाच तू केला होतास ना तो मुसलमान मुलीचा रोल तू जो केला होतास
17व्या वर्षी, आय गेस मी ती फिल्म केली।
मग ते सांग ना की ती फिल्म कशी तुला मिळाली?
शुभांगी गोखले म्हणजे सखी गोखलेची आई।
हा करेक्ट।
तर त्या माझ्या आई बरोबर एक सिरियल करत होत्या भूमिपुत्र नावाची, त्या सिरियलच्या दरम्यान माझी आई, मी असं एक टाइमपास फोटोशूट केलेलं घरातल्या घरात, असं फोटोग्राफरला बोलवून असे स्पगेटी घालून आणि लेदर पॅन्ट्स आणि असं टेडी बेअर घेऊन वगैरे, ते फोटोशूट शुभांगी गोखलेंनी बघितलं। शुभांगी गोखले म्हणाली अरे ही फटाका आहे, आणि ती म्हणे तू ताबडतोब केदार शिंदेला हे फोटो दाखव, म्हणे तो एका मुस्लिम लुकच्या मुलीच्या शोधात आहे। आणि मग माझ्या आईनी केदार शिंदेला कॉन्टॅक्ट केला, पण मला केदार दादा फोनवरती बोललायच आठवतंय की तू ज्योती चांदेकरांची मुलगी आहेस म्हणून मी तुला या फिल्म मध्ये नाही घेणार, याची रितसर तुला ऑडिशन वगैरे द्यावी लागेल. आणि मग मी गेले त्यांना भेटले तर त्याला मी आवडले आणि मग त्यांनी माझं अगवय अरेच्या मध्ये कास्टिंग केलं आणि मी खूपच एनजी होते ग पण त्या फिल्म मध्ये.
जसं तू म्हणालीस की अगभय अरेच्या फिल्म मध्ये तू आलीस आणि ती फिल्म इतकी सुपरहिट झाली, मला अजूनही आठवते की त्या फिल्मची सीडीज मला वाटतं त्या नवीन नवीन आल्या होत्या आणि त्या फिल्मची सीडी आणून आम्ही बघितली होती. म्हणजे थिएटरमध्ये तर बघितलीस पण ती सीडी पण पाहिजे आणि अजूनही मला त्याचं ते टायटल सॉन्ग, त्या हिरव्या बांगड्या दाखवलेले ते सगळं मला व्हिज्युअलाइज होतं माहितीये की इतकी ती फिल्म मला आवडली होती. सो मला सांग की तू आयुष्यात पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन कुठली फिल्म बघितली होतीस आणि इम्प्रेस झाली होतीस, भारावून गेली होतीस, असं काही झालेली कुठली फिल्म आठवते का?
मला मी फर्स्ट फिल्म कुठली बघितली ती नीट नाही आठवत पण आय गेस मी कुछ कुछ होता फिल्म पहिल्यांदा थिएटरमध्ये जाऊन बघितली होती विथ फ्रेंड्स, निलायम थिएटर्स मध्ये मी पाहिले.
कुछ कुछ परिणाम झाला का?
हो झाला. काजोल सारखे मी हेअरकट करून आलेले आणि म्हणजे काजोल सारखे हेअरकट माझा त्याच्या आधी फिल्म यायच्या आधीपासूनच होता आणि मला पण हेअरबँड अशी इथे लावायची खूप सवय होती कारण टॉम्बॉईश ना, तर त्यामुळे इथे कपाळावरती हेअरबँड वगैरे. तर फिल्म आल्यानंतर मला असं वाटलं वाव हिनी काहीतरी माझ्यासारखं केलंय आणि मग मी तसेच ठेवायला लागले हेअर काजोल सारखे. कारण आणि मग फक्त मी काजोल सारखं काय केलं तर मी एक व्हाईट पंजाबी ड्रेस आणला आणि मी एक लाल कलरची ओढणी आणली की मला ते पाहिजे होतं, तुझी याद ना मेरी आई वो वाला तो लुक पाहिजे होता मला. मग मी तसं करायला लागले. माझ्या घरच्यांनी कदाचित मला खूप अर्ली एज मध्ये सोडून दिलं होतं की हिच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही गेला, काहीही बोलण्यात अर्थ नाहीये, ही आपल्या हातून गेलेली आहे. 93.5
रेड एफएम बजाते रहो.